अष्टम सर्ग। सीतेच्या वियोगामुळे रामाचा विलाप आणि त्यांची जटायुषी भेट। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करणाऱ्या त्या मायावी मारीच राक्षसाला ठार करून श्रीराम स्वतःच्या आश्रमाकडे जाण्यास निघाले। लक्ष्मणाला सुकलेल्या व दुःखी चेहऱ्याने येताना श्रीरामाने दुरूनच पाहिले तेव्हा महाबुद्धिमान राघव मनातल्या मनातच विचार करू लागले, मी माया सीता तयार केली आहे हे लक्ष्मणाला माहीत नाही आणि हे मला माहीत असून सुद्धा या लक्ष्मणाला कळू न देता मी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे आपण आता शोक सुरू करतो। जर मी शोक न करता माझ्या आश्रमात गप्प बसेन तर कोट्यवधी राक्षसांचा वध करण्याचा मार्ग मला कसा बरे प्राप्त होईल। दुःखाने संत्रस्त होऊन मी जर एखाद्या कामुक माणसाप्रमाणे त्या सीतेविषयी शोक केला तरच सीतेचा शोध करीत मी असुरांच्या स्थानी जाऊ शकेन आणि रावणाचा कुळासह वध करून मीच अग्नीमध्ये स्थापन केलेल्या सीतेला पुन्हा बरोबर घेऊन नंतर तिला अयोध्येला त्वरित घेऊन जाईन। ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे मी मनुष्यभावाने जन्माला आलो आहे, म्हणून मनुष्यभावात मी काही काळ या पृथ्वीवर राहीन। त्यामुळे माया मनुष्य झालेल्या माझे चरित्र ऐकणाऱ्या आणि भक्तिमार्गाचे अनुसरण करणाऱ्या भक्तांना विनाशायास मुक्ती प्राप्त होईल असा निश्चय करून मग लक्ष्मणाला पाहून राम म्हणाला, अरे लक्ष्मणा, माझ्या प्रिय सीतेला सोडून तू का परे इकडे आलास? तेव्हा तिला राक्षसाने तरी नेले असेल अथवा खाऊन टाकले असेल। तेव्हा हात जोडून रडत रडत लक्ष्मणाने त्याला सीतेने उच्चारलेले वाईट शब्द सांगितले। हाय लक्ष्मणा, इत्यादी राक्षसाने उच्चारलेले शब्द सीतेने ऐकले। तुमच्या शब्दाप्रमाणे असणारे शब्द ऐकून ती त्वरेने मला म्हणाली, तू ताबडतोब श्रीरामाकडे जा। तेव्हा रडणाऱ्या सीतेला मी म्हटले, अगं देवी, हे राक्षसांचे शब्द आहेत, हे श्रीरामांचे शब्द नव्हेत। हे देवी, तू निश्चिंत राहा, मी तिचे सांत्वन केले तरी ती साध्वी मला पुन्हा जे वाईट शब्द बोलली ते, हे रामा, मी तुमच्यापुढे उच्चारणे योग्य नाही। त्यावेळी कानावर हात ठेवून मी तेथून निघून तुम्हाला पाहण्यास इकडे आलो। तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, तथापि तू हे बरोबर केले नाहीस। स्त्रीचे भाषण खरे मानून तू त्या सीतेला एकटीला सोडलेस, त्यामुळे राक्षसाने तिला नेले असेल, अगर खाऊन तरी टाकले असेल या शंकाने। अशा प्रकारे चिंताग्रस्त झालेले राम त्वरित स्वतःच्या आश्रमाकडे गेले। तेथे जनककन्या सीता न दिसल्याने ते अतिशय दुःखी होऊन विलाप करू लागले। हा प्रिये, आता तू पूर्वीप्रमाणे आश्रमात दिसत नाहीस, तू कुठे गेली आहेस? माझी थट्टा करण्यासाठी तू खोडकरपणाने कुठे लपून बसली आहेस का? असे बोलून त्याने संपूर्ण वनात तिचा शोध घेतला, परंतु त्यांना कुठेही जानकी आढळली नाही। तेव्हा ते म्हणू लागले, अहो वनदेवीनो, माझी लाडकी सीता कुठे आहे ते मला सांगा। हे मृग, पक्षी आणि वृक्ष हो, तुम्ही माझी प्रिया मला दाखवा। अशा प्रकारे विलाप करीत असता त्या संपूर्ण सर्वज्ञ रघुनंदनांना सीता कुठेही दिसली नाही। श्रीराम हे जरी आनंद स्वरूप होते तरी सीतेला शोधण्यासाठी शोक करीत होते आणि स्वतः अचल असूनही ते तिला शोधण्यास इकडे तिकडे धावत होते। श्रीराम हे स्वतः जरी ममत्वरहित अहंकाररहित आणि अखंड आनंद स्वरूप होते तरी ते अतिशय दुःखी होऊन माझी भार्या, माझी सीता असे बडबडत विलाप करीत होते। अशा प्रकारे मायेला अनुसरून वागणारे रघुत्तम हे जरी अनासक्त होते तरी ते आसक्त आहेत असे अज्ञानी माणसांना भासत होते, पण श्रीरामांचे खरे तत्व जाणणाऱ्या पुरुषांना मात्र असा भास होत नव्हता। अशा प्रकारे लक्ष्मणासह श्रीराम सीतेसाठी संपूर्ण वनाचा शोध घेत असताना त्यांना जमिनीवर पडलेला एक मोडका रथ, भंगलेले छत्र आणि धनुष्य तसेच रथाचे जू दिसले। ते पाहिल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, पहा, जनक कन्येला नेताना तसे करणाऱ्या पुरुषाला जिंकून दुसऱ्या कोणीतरी तिथे हरण केले। त्यानंतर जमिनीवर थोडे चालून गेल्यावर पर्वताप्रमाणे प्रचंड आणि रक्ताने लडबडलेले शरीर दिसल्यानंतर श्रीराम असे म्हणाले, अरे लक्ष्मणा, पहा, त्या सुंदर जानकीला खाऊन टाकल्यावर अतिशय तृप्त झालेला कुणीतरी राक्षस येथे एकांतस्थानी झोपलाय। बघ, मी आत्ता या राक्षसाला ठार करतो। तेव्हा हे रघुनंदना लक्ष्मणा, चढ दिशे माझे धनुष्य आणि बाण आण। ते रामांचे वचन ऐकल्यावर भ्यालेला जटायू बोलू लागला, हे रामा, स्वतःच्या कर्मानेच मरणाऱ्या मला मारू नकोस, तुझे कल्याण असो। मी जटायू आहे, तुझ्या भारेचे हरण करणाऱ्या रावणाच्या मागे मी गेलो होतो। हे शत्रुनाशका, तेथे माझे रावणाबरोबर युद्ध झाले। मी त्याच्या रथाचे घोडे, रथ आणि धनुष्य तोडून टाकले, परंतु मी त्याच्याकडून घायाळ झालो। आता येथं पडले आहे। हे जगन्नाथा, मी आता प्राणत्याग करणार आहे, तू माझ्याकडे पहा। ते ऐकल्यावर अतिशय दीन अवस्थेत असणाऱ्या आणि कंठाशी प्राण आलेल्या जटायूला रामाने पाहिले। त्यांचे डोळे दुःखाश्रूने भरले होते। रामाने दोन्ही हात्याच्या अंगावरून फिरवले। मग ते म्हणाले, हे जटायू, माझी सुमुखी भार्या कुणी पळून नेली ते सांग। माझ्या कार्यासाठी तू घायाळ झालायस, म्हणून तू माझा प्रिय बांधव आहेस। तेव्हा तोंडातून रक्त ओकीत अडखळत्या व क्षीण झालेल्या वाणीने जटायूने म्हटले, हे रामा, भयंकर पराक्रम करणारा रावण नावाचा राक्षस मिथिल राजकन्या सीतेला घेऊन दक्षिण दिशेकडे गेलाय। याहून अधिक सांगण्याची शक्ती माझ्याजवळ नाही। मी तुझ्या समोरच प्राणांचा त्याग करतो। हे रामा, भाग्याची गोष्ट अशी की मी मरत असताना तुला पाहत आहे। हे निष्पाप रामा, माया मनुष्य रूप धारण करणारा तू प्रत्यक्ष परमात्मा विष्णू आहेस। हे रघुश्रेष्ठा, माझ्या अंतकाळी तुला पाहिल्यामुळे मी मुक्त होऊन गेलो आहे। हे रामा, तू तुझ्या हाताने मला स्पर्श कर, मग मी तुझ्या परमस्थानी जाईल। ठीक आहे, असे म्हणून आश्चर्याने रामाने त्याच्या शरीराला स्पर्श केला। त्यानंतर प्राणत्याग करून जटायू जमिनीवर पडला। जटायूला बंधूप्रमाणे मानून डोळ्यात आशीर्वाद आणून रामाने त्याच्याविषयी शोक केला आणि लक्ष्मणाकडून काष्ठे आणून घेऊन त्याचा दाह संस्कार केला। दुःखी झालेल्या रामाने लक्ष्मणासह स्नान केले। नंतर पक्षीला जटायूसाठी तेथील हिरवळीवर पिंडदान केले। हे पिंड खाऊन पक्षी तृप्त होऊ देत आणि त्यामुळे पक्षीराज जटायू तृप्त होऊ देत असे म्हटले। राघव म्हणाले, हे जटायू, तू माझ्या पदी जा आणि सर्व लोकांच्या देखत आज स्वरूपता मुक्ती प्राप्त करून घे। त्यानंतर त्यावेळी जटायू सुंदर व दिव्य रूप धारण करून सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा एका उत्कृष्ट विमानात चढला। तेथे तो स्वच्छ पितांबर धारण केलेला शंख, चक्र, गदा, पद्म, उत्कृष्ट किरीट इत्यादी भूषणाने युक्त होता। तो स्वतःच्या तेजाने सर्व दिशांना प्रकाशित करीत होता। तसाच वेश आणि भूषण धारण असणाऱ्या विष्णूंच्या चार पार्षदांनी पूजलेल्या व योगी लोकांनी स्तुती केलेल्या जटायूने रामाना उद्देशून सत्वर हात जोडून त्यांची स्तुती केली। जटायू म्हणाला, जे अगणित गुणाने युक्त आहेत, जे अप्रमेय आहेत, जे जगाचे आदिकारण आहेत, जे सर्व जगाची स्थिती नाश इत्यादींचा हेतू आहेत, जे श्रेष्ठ शांत स्वरूप आहेत आणि जे परमात्मा आहेत, त्या रामचंद्रांना मी सतत प्रणाम करतो। जे अमर्याद आनंद स्वरूप आहेत, ज्यांच्याकडे लक्ष्मी प्रेमाने पाहत राहते परंतु तृप्त होत नाही, ज्यांनी इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी देवांचे दुःख हरण केले आहेत, जे नरश्रेष्ठ आहेत, जे वर देणारे आहेत आणि ज्यांच्या हातात धनुष्य व बाण आहेत, अशा रामापुढे मी रात्रंदिवस नतमस्तक आहे। तीनही भुवनात ज्यांचे रूप सर्वात जास्त सुंदर आहे, जे स्तुती करण्यास पात्र आहेत, जे शेकडो सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहेत, जे इष्ट फळ देणारे आहेत, जे रक्षण करणारे आहेत आणि भक्तांच्या अतिशय भक्तिमूलक हृदयात जे वास करून राहतात, अशा रघुनंदनांना मी अहर्निश शरण जातो। ज्यांचे नाव हे संसाररूपी अरण्याला वणव्याप्रमाणे नष्ट करणारे, जे शंकरादी दैवतांचे दैवत आहेत, जे दयाळू आहेत, कोट्यवधी दानवश्रेष्ठांचा ज्यांनी नाश केला आहे आणि सूर्यकन्या यमुनेप्रमाणे जे श्यामवर्ण आहेत, अशा हरिना मी शरण जातो। संसारात सतत वासना ठेवणाऱ्या माणसापासून जे अतिशय दूर आहेत, या उलट संसाराला विनमुख असणाऱ्या मुनींना जे नेहमीच दृश्यमान असतात, संसार सागर चांगल्या प्रकारे तरुण जाण्यास ज्यांचे चरण हे नौका आहेत, अशा रघुनंदनांना मी शरण जातो। शंकर आणि पार्वती यांच्या मनात ज्यांचा निवास आहे, ज्यांनी श्रेष्ठ असा गोवर्धन पर्वत उचलून धरला होता, ज्यांचे चरित्र मनोवेधक आहे, श्रेष्ठ देव आणि दानवांचे राजे यांच्याकडून ज्यांचे चरणकमल सेविले जातात आणि जे देवांना वर देतात, अशा रघुनायकांना मी शरण जातो। परद्रव्य आणि परस्त्री हे ज्यांनी वर्ज केले आहे, दुसऱ्याचे गुण आणि वैभव यांचे बाबतीत ज्यांचे मन प्रसन्न असते, दुसऱ्यांचे हित करण्यात ज्यांचे मन सदा तत्पर असते, अशा संत पुरुषाकडून ज्यांची उत्तम सेवा केली जाते अशा कमलनयन रघुश्रेष्ठांना मी शरण आहे। ज्यांचे मुख कमल मनोहर स्मिताने सुशोभित झाले आहेत, जे भक्तांना प्राप्त होण्यास अतिशय सुलभ आहेत, जे इंद्रनील मलाप्रमाणे नील रंगाचे आहेत, श्वेत कमळाप्रमाणे ज्यांच्या सुंदर नेत्रांची शोभा आहे, जे शंकराच्या गुरुचे गुरु आहेत, अशा रघुनाथांना मी शरण आहे। हे श्रीराम, पाण्याने भरलेल्या जलपात्रामध्ये ज्याप्रमाणे एकच सूर्य अनेक प्रकाराने प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे सत्व रज तम या तीन गुणांच्या समूहाशी संबंध असल्यामुळे तुम्हीच येथे या विश्वात विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर अशा भिन्न रूपात भासता। देवराज इंद्राच्या स्तुतीस पात्र असणाऱ्या आणि ईश्वर स्वरूप असणाऱ्या तुमची मी स्तुती करतो। कोट्यवधी मदनापेक्षा ज्याचे शरीर सुंदर आहे, शेकडो मार्गावर भरकटलेल्या लोकापासून जे अतिशय दूर आहेत, किंवा शतपथ ब्राह्मणातील बृहद्दारण्यक उपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रेम भावनेने ज्यांची प्राप्ती दूर नाही, श्रेष्ठ यतींच्या हृदयात जे सदा प्रकाशित असतात आणि जे दुःख हरण करतात, अशा प्रभू रघुपतींना मी शरण जातो। अशी स्तुती करणाऱ्या त्या जटायूवर रघुत्तम प्रसन्न झाल्याने म्हणाले, तुझे कल्याण असो, विष्णू लोकात तू जा। जटायूने उच्चारलेले हे स्तोत्र जो कोणी ऐकतो, लिहून काढतो अथवा नियमितपणे पठण करतो, त्याला मरणकाळी माझी स्मृती येते आणि तो माझे सारूप्य प्राप्त करून घेतो। असे हे रामांचे भाषण त्यावेळी आनंदित झालेल्या जटायू पक्षाने ऐकले आणि रघुनंदनाप्रमाणे समान रूप धारण केलेला तो जटायू ब्रह्मदेवाने उत्तम प्रकारे पूजिलेल्या विष्णूच्या परमधामात निघून गेला। इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे अष्टमसर्ग समाप्त।